आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, देशभरातल्या 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत केरोसिनचं वितरण करायला केंद्र सरकारची परवानगी। येत्या 1 एप्रिलपासून देशभरात जनगणना 2027 प्रक्रियेला सुरुवात। भारताची तिरंदाज शीतला देवीला 2025 या वर्षाचा पॅरा आर्चर ऑफ द इयर पुरस्कार जाहीर। आणि राज्यात आजही काही ठिकाणी गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी, पुढचे 5 दिवस पाऊस आणि वादळाची शक्यता। देशभरातल्या 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत उच्च दर्जाच्या केरोसिनचं वितरण करायची परवानगी केंद्र सरकारनं दिली आहे। युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन तुटवड्यावर काही प्रमाणात तोडगा काढण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सरकारनं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे। हे केरोसिन फक्त घरगुती इंधन आणि दिवाबत्तीच्या वापरासाठी असून ज्या राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्वसाधारणपणे केरोसिन उपलब्ध नव्हतं तिथंही ते आता उपलब्ध केलं जात आहे। याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात सरकार तेल कंपन्यांच्या 2 वितरण केंद्रांवर मिळून 5000 लिटर केरोसिन उपलब्ध करून दिलं जाणार आहे। त्वरित वितरण व्हावं यासाठी वितरकांना काही परवान्यांमधून सूट दिली जाईल। हा शासन निर्णय त्वरित प्रभावानं अंमलात येणार असून पुढच्या 2 महिन्यांसाठी तो लागू असेल। भारताचा ध्वज असलेल्या आणखी 2 LPG वाहक जहाजांनी होर्मुझची समुद्रधुनी सुरक्षितपणे पार केले। या जहाजांमध्ये सुमारे 94,000 टन LPG आहे। BWTYR आणि BWELM ही 2 LPG वाहक जहाजं येत्या 2 दिवसात भारताच्या किनाऱ्यावर पोहोचतील असा अंदाज आहे। BWTYR हे जहाज उद्या मुंबईत तर BWELM हे जहाज येत्या 1 एप्रिलला न्यू मँगलोरमध्ये पोहोचेल असा अंदाज आहे। येत्या 1 एप्रिलपासून देशभरात जनगणना 2027 प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। देशातली ही 16वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना असेल। देशाचे महानिबंधक आणि जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यांनी आज दिल्लीत बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली। या प्रक्रियेअंतर्गत 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर या कालावधी दरम्यानच्या 30 दिवसांच्या कालावधीत राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांकडून घरांची यादी तयार करायचं काम केलं जाईल। यंदाच्या जनगणना प्रक्रियेअंतर्गत पहिल्यांदाच स्वयंगणनेची सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे। याअंतर्गत घरांची यादी तयार करायचं काम सुरू होण्यापूर्वीच्या 15 दिवसांच्या कालावधीत नागरिकांना ही सुविधा वापरता येणार आहे। स्वयंगणनेसाठीचं पोर्टल 16 भाषांमध्ये उपलब्ध करून दिलं गेलं आहे अशी माहिती नारायण यांनी दिली। जनगणनेसाठीच्या पहिल्या टप्प्यातल्या प्रश्नांची अधिसूचना आधीच जारी केली आहे तर दुसऱ्या टप्प्यासाठीचे प्रश्न लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहेत। जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात जातनिहाय जनगणना केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली। सध्याच्या बदलत्या परिस्थितीत शेतकरी उत्पादक असण्यासोबतच उत्तम उद्योजकही बनावा यासाठी पणन विभागाच्या वतीनं आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे। मुंबईत आयोजित शेतकरी उत्पादक संस्थांच्या राज्यस्तरीय परिषदेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते। शेतकऱ्यांनी शेतमालाच्या विपणन, ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि विक्री अशा सर्व बाबींमध्ये सहभाग घेतला पाहिजे। विद्यमान बाजार व्यवस्थेपेक्षा जास्त आधुनिक, सुसज्ज आणि जागतिक दर्जाची बाजार साखळी उभारण्याच्या उद्देशानं वाढवण बंदर परिसरात सुमारे 1200 एकरवर अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजार समिती उभारायचं नियोजन केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं। ही बाजारपेठ रस्ता, रेल्वे, बंदर आणि विमानतळ अशी जोडलेली असेल। यामुळे राज्यासह देशभरातल्या शेतमालासाठी महाराष्ट्र जागतिक व्यापार केंद्र म्हणून उदयाला येईल असं ते म्हणाले। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। भारताच्या शीतला देवीला 2025 या वर्षाचा पॅरा आर्चर ऑफ द इयर हा पुरस्कार जाहीर झाला आहे। तिरंदाजीत 2025 अव्वल दर्जाची कामगिरी करणाऱ्या तिरंदाजांना जागतिक तिरंदाजी एक्झिक्युटिव्ह बोर्डानं पुरस्कार जाहीर केले। यात जम्मू काश्मीरच्या शीतला देवीचा समावेश आहे। जन्मापासूनच दोन्ही हात नसल्यानं पायानं तिरंदाजी करणाऱ्या शीतला देवीनं गेल्या वर्षीच्या ग्वांगझू इथल्या पॅरा तिरंदाजी चषक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलं होतं। त्याचबरोबर महिलांच्या सांघिक स्पर्धेत रौप्य आणि मिश्र सांघिकमध्येही तिनं कांस्य पदक पटकावलं होतं। राज्याच्या काही भागात आज अवकाळी पावसानं हजेरी लावली, काही ठिकाणी गारपीटही झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलंय। नाशिक शहरात सलग दुसऱ्या दिवशी काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली। बागलाण आणि मालेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या। नाशिक शहरातही ढगाळ वातावरण कायम आहे। काल सिन्नर आणि येवला तालुक्यात काही भागात पावसाबरोबरच गारपीटही झाली, त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे। धुळे शहर आणि जिल्ह्यात आज दुपारी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। धुळे, शिरपूर, साक्री आणि शिंदखेडा तालुक्यांच्या ग्रामीण भागात वादळ आणि पावसामुळे काही ठिकाणी झाडं कोसळली। विजेच्या तारा तुटून वीज पुरवठा खंडित झाला। या पावसामुळे शेतीला मोठा फटका बसलाय। नंदुरबार जिल्ह्यात शनिमांडळ आणि परिसरातल्या गावांना गारपिटीसह अवकाळी पावसानं झोडपलं. या पावसानं या परिसरातील कांद्यासह अन्य पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीड शहरात आज दुपारी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. जिल्ह्यात इतर काही ठिकाणीही पावसानं हजेरी लावली. भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया आणि मूलभूत संरचना या जागतिक अस्थिरतेच्या काळातही मजबूत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होत्या. जगभरातल्या सर्वच देशांचं चलन या युद्ध परिस्थितीमुळे प्रभावित झालंय. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होण्यामागचं कारण देखील हेच असल्याचं त्या म्हणाल्या. देशातली महागाई कमी झाली आहे. जीडीपी 7% जास्त दरानं वाढतोय आणि चालू खात्यातली तूट 1% कमी आहे असं त्या म्हणाल्या. देशाची सर्वांगीण प्रगती होत असताना त्याकडे दुर्लक्ष करून केवळ रुपयातली घसरण अधोरेखित करायचं विरोधी पक्षाचं धोरण चुकीचं असल्याची टीका त्यांनी केली. देशातून नक्षलवादी हिंसाचार संपवण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांबद्दल लोकसभेत चर्चेत सहभागी होताना शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आधीच्या काँग्रेसप्रणित सरकारवर टीका केली. पूर्वीची लाल मार्गिका आता विकास मार्गिका झाली आहे असं शिंदे म्हणाले. पूर्वी 200 जिल्ह्यांमध्ये फोफावलेला नक्षलवाद आता फक्त 3 जिल्ह्यांपुरता उरला असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्व राज्यांना व्यावसायिक एलपीजीचं वितरण योग्य प्रमाणात व्हावं यासाठी तेल वितरण कंपन्यांनी कार्यकारी संचालक पातळीच्या अधिकाऱ्यांची एक 3-सदस्यीय समिती गठीत केली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. सरकारनं राज्यांना केल्या जाणाऱ्या व्यावसायिक एलपीजीच्या वितरणात 20% वाढ केली असून ते आता प्रमाणयुद्धाच्या आधीच्या वितरणाच्या 70% गेलं आहे. भारत त्याच्या वापराच्या 60% एलपीजी आयात करतोय आणि त्यातला 90% एलपीजी होर्मुझच्या समुद्रधनीतून आणला जात होता. एलपीजी पुरवठा अधिक सुरळीत करण्यासाठी सरकार अनेक बाजूंनी प्रयत्न करत असल्याचंही गोपी यांनी यावेळी सांगितलं. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी माणसासंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी नाशिकच्या न्यायालयानं त्यांना नोटीस बजावली. त्यानुसार पुढच्या सुनावणीला 7 एप्रिल रोजी त्यांना हजर राहावं लागणार आहे. सिंहस्थ कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं गोदावरी नदीकाठावर 12 नवीन घाट उभारले जात आहेत. नाशिक महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ आणि जलसंपदा विभाग यांच्या माध्यमातून ही कामं सुरू आहेत. पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यात अवैध गॅस रिफिलिंग रॅकेटवर नियंत्रक शिधावाटप आणि संचालक नागरी पुरवठा मुंबई यांच्या दक्षता पथकानं छापा टाकला. या कारवाईत 91 घरगुती सिलेंडर, 75 रिकामे गॅस सिलेंडर, 19 किलो आणि 5 किलोचे व्यावसायिक सिलेंडर जप्त करण्यात आले. आयपीएल क्रिकेटमध्ये आज गुवाहाटी इथं राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. हवामान. राज्याच्या काही भागांमध्ये येत्या 5 दिवसात पाऊस आणि वादळाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबईसह पुणे, नाशिक, जळगाव, सोलापूर, अहिल्यानगर हे जिल्हे तसंच मराठवाड्याला वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट विभागानं दिलाय. पाऊस आणि वादळी हवामानाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तयार झालेल्या पिकाचं रक्षण करायच्या तर नागरिकांना वादळी पावसाच्या दरम्यान काळजी घेण्याच्या सूचना राज्य सरकारनं दिल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरातल्या 21 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीमार्फत केरोसिनचं वितरण करायला केंद्र सरकारची परवानगी. येत्या 1 एप्रिलपासून देशभरात जनगणना 2027च्या प्रक्रियेला सुरुवात. भारताची तिरंदाज शीतला देवीला 2025 या वर्षाचा पॅरा आर्चर ऑफ द इयर पुरस्कार जाहीर. आणि राज्यात आजही काही ठिकाणी गारपिटीसह अवकाळी पावसाची हजेरी. पुढचे 5 दिवस पाऊस आणि वादळाची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.